उत्साहाला आणि उत्साहाला तोड नाही. आपल्या टाळ्या मला सांगून राहिल्या आहेत असं मला वाटतं. बरीच गाणी आपण गायली आहेत शाहीर, लावणी कुठे आहे असं तुम्हाला वाटत असेल. आता लावणी मी पेश करणार आहे. तर या लावणीचाही असा किस्सा होता की एका स्टेजवर शाहिरी कार्यक्रमातून आम्ही शाहिरी कार्यक्रम करीत होतो. आम्ही बसवलेला कार्यक्रम होता. आणखी नाचणारी आणि गाणारी तिच्या तोंडून असे शब्द आले होते आणि त्याच्या उत्तरादाखल म्हणून मी जी आता लावणी ऐकवणार आहे ती लावणी मी म्हणालो होतो. पहिल्यांदा त्या बाईनं असं मला काही म्हटलं, त्याचे शब्द मला आठवत आहेत. उद्देश अरे माझा पहिलवान हाय धनी, वागू नकस येड्या वाणी, आर धोबी पछाड करील तुला पाडील उतानीर येड्या नाऱ्या. असं म्हटलं तर मला येड्या नाऱ्या म्हणते होय. मी तसं काही म्हणाल नाही, पण मी म्हणालो ते मी तुम्हाला ऐकवतो आहे. बऱ्याचशा लावण्या लोकांनी लिहिल्या. राम जोशीच्या कालखंडापासून, हा जो पेशव्याच्या कालखंडापासून लावणी, आणखीन हा जो शाहिरीचा बाद येतो आहे पुढे हळूहळू हळूहळू लावण्यांमध्ये बदल होत गेला. जवळजवळ 12-12 अंतऱ्याच्या लावण्या होत होत्या, नंतर हळूहळू कमी होत 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 आता 7 अंतरे लावणीमध्ये, आणि पुन्हा आता कमी होत होत जगदीश खेबूडकरांना माझ्या मित्राची मला आठवण झाली. त्यांना सांगतायत 2 अंतरे लिहा. आता 2 अंतरे म्हणता म्हणता इथे मला आणखीन आठवतं कविता 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 अगदी दीर्घ अशी कविता म्हणताना लोकांना कंटाळा वाटतो, लोकांना आळस वाटतो, काय अगदी भारूड लावलंय सराठ आहे. मग असं करता करता 4 ओळीची कविता आली आता त्याला नाव ठेवलं 4 ओळी. तर अशी कुठे कमी 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 होत होत या लावण्यांच्या या कार्यक्रमातून या लावणी गाताना मला हे आपणाला सांगावंसं वाटलं. तर लावणी ही अनुप्रासाची लावणी आहे. आता तिने सांगितलं येड्या नाऱ्या माझा धनी पहिलवान आहे तुला पाडील उताना. उताना पडशील. मी तिला काय म्हणालो साधा आपण. नवनवतीची पाहून कळा अग नारे नवनवतीची पाहून कळा अग नवनवतीची पाहून कळा तुला शोभे काळी चंद्र कळा. वेड लागले तुझे सकळा पाहून नखरा नाना कळा. पाहून नखरा नाना कळा असखे ग अग सखे ग अग सखे ग झाली माझी अवकळा.
सखे ग झाली माझी अवकळा. अन सखे ग झाली माझी अवकळा. अन सखे ग झाली माझी अवकळा.
पाहून तुझा रंग ढवळा. पाहून तुझा रंग ढवळा झालो मी खोळा बावळा. माझा येऊ दे कळवळा राधे कृष्ण मी सावळा. बघ माझा रंग कसा आहे.
राधे अगर राधे कृष्ण मी सावळा तुझा बाप
ए माझ्या बापाला बोलू नकस माझ्या बापाचं नाव घेऊ नकस
अग ऐक तर खरं वाईट नाही म्हणत अग तुझा बाप सखा माझा मावळा
अग तुझा बाप सखा माझा मावळा आणि तुझा बाप सखा माझा मावळा आणि तुझा बाप सखा माझा मावळा
हो अग चिखलातल्या तू कमळा अनुप्रासाची लावणी वळा 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 आता मळा चिखलातल्या तू कमळा नाव शोभे तुला कमळा अग नारी चिखलातल्या तू कमळा नाव शोभे तुला कमळा जोडोनी दोन्ही कर कमळा देईन माझ्या शिर कमळा अग देवा खंडे आण देवा खंडे रायाच्या पद कमळा
आण देवा खंडे रायाच्या पद कमळा आण देवा खंडे रायाच्या पद कमळा आण देवा खंडे रायाच्या पद कमळा
काय उत्तर आहे लाजू नकोस आणखीन मला म्हणायचं आहे
अगं बोल की मग कोण गाव भरते तुला उत्तर देईन के
तुझा बाप आहे आंधळा
माझा बाप आंधळा आहे वय
अगं ऐकून तरी घे
बोल बोल
तुझा बाप आहे आंधळा तुझा भाऊ पुरा वेंधळा पाही बहीण शेत जोंधळा तुझी आई गेली गावच्या गोंधळा तुझी आई गेली गावच्या गोंधळा मग दोघ करू अग दोघ करू दोघ करू प्रीतीचा याग उधळा
दोघ करू प्रीतीचा याग उधळा दोघ करू प्रीतीचा याग उधळा दोघ करू प्रीतीचा याग उधळा
अग
तू घबरे सोंगाड्या तू मधी बोल नकस चर 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 करते आणखी नायक नको समजू मला वेगळा नाही मी लुळा पांगळा फाकडा विठ्ठल आगळा तुला सांगून सुकला गळा तुला सांगून सुकला गळा अग तुला सांगून सुकला गळा मग घाल सखे ए चावड बोलायचा ना मग घाल सखे वर माळा मज गळा
घाल सखे वर माळा मज गळा घाल सखे वर माळा मज गळा
काय झालं कार्यक्रमाची वेळ संपली 10 वाजले पोलिसांनी सांगितली की बंद करा वेळ झालेली आहे आणि या लावणीवरती कार्यक्रम आमचा बंद झाला नाहीतर तिने काहीतरी उत्तर दिलं असतं आणखीन पुढे पाहूया आपण आता आपणाला मी लावणी ऐकवलेली आहे